नमस्कार. उपासना कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. श्रोतेहो, विश्वास म्हणजे काय असा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर त्याचं उत्तर निश्चित आहे की ज्या गोष्टीला आपण ओळखतो, ज्याची अनुभूती आपण करत असतो, जे सत्य आहे त्यालाच आपण विश्वास असं म्हणत असतो. निरनिराळ्या लोकांचा निरनिराळ्या गोष्टींवर विश्वास असतो, परंतु आपण आपल्या मनामध्ये ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ते खरं सत्य आहे का? परमेश्वराचं वचन सांगतं की विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. तर अशा या निश्चित आणि शाश्वत असलेल्या परमेश्वराच्या वचनाकडे आता वळूया. आजच्या या कार्यक्रमात श्रीमती रोशना पीटर बायबलमधील इब्री लोकांस पत्रातील पुस्तकातून आपल्याशी बातचीत करणार आहेत. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
श्रोतांनो, आम्हाला अनेक श्रोत्यांकडून पत्र प्राप्त झालेली आहेत. एक बंधू विनोद शिडवा खरपडे हे ठाणे जिल्ह्यातून आम्हाला लिहितात की मी हा कार्यक्रम ऐकून प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे सत्य ज्ञान प्राप्त करून घेतलेले आहे आणि मी त्याच्यावर वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे. माझ्या घरातील सर्व लोक हा कार्यक्रम ऐकतात आणि आम्हा सर्वांची ख्रिस्तामध्ये वाढ होत आहे. त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी सांगितलं की जेव्हा हा कार्यक्रम संपतो त्यानंतर आम्ही प्रार्थना वचने सर्व झाल्यावर 31 डिसेंबरला रात्री थंडी असल्याकारणाने शेकोटी पेटवतो आणि नुसतेच शेकोटीजवळ न बसता गाणे गाऊन नाचून आणि मोठ्या उत्साहाने प्रभू येशूचा गौरव आणि स्तुती करतो. हे योग्य किंवा अयोग्य? प्रिय बंधू विनोद, जर आपण खऱ्या अंतकरणाने आणि खऱ्या हृदयाने प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती आणि प्रशंसा करीत असाल आणि त्यामध्ये जर देवाचे गौरव होत आहे तर हे अगदी योग्य आहे. ह्यामध्ये अयोग्य असे काहीच नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीत सर्व वातावरणात आम्हाला देवाची स्तुती करणे अगत्याचे आहे. म्हणून देवाचे गौरव करणे, देवाची स्तुती करणे सोडू नका, परंतु करीत रहा. तुमच्या पत्राबद्दल मी तुमची आभारी आहे. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. श्रोत्यांनो, प्रार्थना करीत असताना शांतता राखा, आपले लक्ष परमेश्वराकडे लावा आणि त्याला सांगा, तो तुमची प्रार्थना ऐकेल आणि तुमच्या गरजा भागवेल. प्रार्थना करूया. पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या महान कृपेनेच ही वेळ आम्हाला लाभलेली आहे. तुझी दया आहे प्रभू की आज आम्ही जिवंत आहोत. आमच्या जीवनामध्ये तू अनेक कार्य केलेले आहेत आणि त्यामुळेच अनुभवांपासून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहोत. तू आमच्या आत्मिक जीवनाची सुद्धा काळजी घेतलेली आहेस. प्रभू बापा, आज तुझ्या वचनांवर विचार करीत असताना, तुझे वचन अभ्यासत असताना तू आमचं मार्गदर्शन कर. या वचनाच्याद्वारे आम्हाला आशीर्वादित कर. या वचनाच्या प्रकाशात आम्हाला दाखव की आम्ही कुठे आहोत. आमच्यामधला अंधविश्वास तू दूर कर, आमच्यामधला अविश्वास तू दूर कर. आणि हो दे प्रभू की आमच्या जीवनामध्ये तुझं कार्य व्हावं आणि आम्ही तुझ्या अधिक जवळ यावं. जे लोक अजूनही ख्रिस्ताला ओळखत नाहीत, आज त्यांची आणि ख्रिस्ताची ओळख पटू दे. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. हो दे प्रभू की त्यांनी उठून तुझी स्तुती करावी. प्रत्येक लहान थोर श्रोत्याला मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. ही वेळ आमच्याकरिता आशीर्वादाची अशी होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, आपण सध्या देव व माणूस यांच्यामध्ये देवाने जो नवीन करार केला आहे त्याचा अभ्यास इब्री लोकास पत्र याच्या 8व्या अध्यायातून करीत आहोत. हे पत्र यहुदी धर्मातून ज्यांनी येशू ख्रिस्ताला अनुसरले त्या यहुदी विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहिण्यात आले आहे. या यहुदी विश्वासणाऱ्यांचा यहुदी लोक व यहुदी तर यांच्याकडून अतोनात छळ होत होता. व अशा वेळेस ख्रिस्तावर विश्वास ठेवणे कितपत लाभदायक आहे अशी शंका त्यांच्या मनात येऊ लागली होती. त्यांनी या अविश्वासामुळे ख्रिस्त येशू जो देवाचा पुत्र आहे त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून त्यांना विश्वासाविषयी उत्तेजन देणारे हे पत्र आहे. यहुदी विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे. आणि याचे कारण असे की त्यांच्या पूर्वीच्या विश्वासातील कोणत्याही गोष्टीपेक्षा किंवा व्यक्तीपेक्षा ख्रिस्त श्रेष्ठ आहे. हा संदेश तुमच्या व माझ्याकरिताही आहे, कारण आम्ही या पिढीमध्ये किंवा काही पिढ्यांपूर्वी येशू ख्रिस्ताने दिलेल्या विश्वासाचा अंगीकार केलेला आहे. आणि ख्रिस्तामध्ये नवीन जन्माचा अनुभव घेतल्यानंतर आमची आयुष्यभराची बांधिलकी व समर्पण येशू ख्रिस्ताविषयी आहे. परंतु आमच्या रोजच्या जीवनात अनेकदा अशा छोट्या मोठ्या परीक्षा येतात की ज्यांच्यामुळे ख्रिस्ताविषयी निर्विकार बनून जुन्या टाकून दिलेल्या विश्वासाकडे वळण्याचा मोह आमच्यासमोर येतो. अशा वेळेस या पत्राचा संदेश आम्हाला हा दिलासा देतो की जे आम्ही मागे सोडून दिले आहे त्यापेक्षा ख्रिस्त फार अधिक श्रेष्ठ आहे आणि तो जिवंत आहे. एवढेच नव्हे तर तो सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी देवाजवळ मध्यस्थी करीत आहे. देवाने यहुदी लोकांबरोबर जो नवीन करार केला त्याची वैशिष्ट्ये आपण मागील कार्यक्रमात पाहिली. ती थोडक्यात अशी की हा नवा करार इस्रायलाचे जे दोन विभाग पडले होते त्या दोन विभागांमध्ये म्हणजे यहुदा व इस्रायल यांच्यामध्ये समेट घडवणारा आहे. एवढेच नव्हे तर या करारामुळे देवाच्या कुटुंबात येशू ख्रिस्ताद्वारे यहुदीतर विश्वासणाऱ्यांचाही समावेश करण्यात आला. दुसरे वैशिष्ट्य हे की नवा करार आंतरिक परिणाम घडवणारा आहे. तो दगडी पाट्यांवर लिहिलेला बाह्यकारी करार नसून तो लोकांच्या हृदयावर देवाने लिहिलेला करार आहे. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य हे की या कराराद्वारे देवाने पाप क्षमेची तरतूद केलेली आहे. आता आपण इब्री लोकास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन वाचूया. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा इब्री लोकास पत्र 8वा अध्याय आणि 13वे वचन. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. श्रोत्यानो, आम्ही मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही. परमेश्वर म्हणत आहे की ती एक जुनी पद्धत आहे व त्याने आम्हाला एक नवीन पद्धत, एक नवीन नियमावली दिली आहे. जो आमचा तारक आहे त्याच्याद्वारे देवाने नवा करार केला आहे. जुन्या करारात काही दोष होता म्हणून त्याने हे केले असे नाही, तर आमच्यामध्ये तो पाळणाऱ्यांमध्ये दोष होता. जे लोक शब्बात दिवस पाळण्याचा प्रयत्न करतात ते मोशेचे नियम पाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते जर पवित्र शास्त्राचा नीट अभ्यास करतील आणि प्रामाणिकपणाने विचार करतील तर त्यांच्या लक्षात येईल की ते नियमशास्त्राचे पालन तंतोतंत करू शकत नाहीत. तसे करण्यास ते तोकडे पडतात. आम्हा सर्वांना देवाकडे येण्यासाठी देवाच्या कृपेची गरज आहे. त्याच्या नव्या कराराने जी उद्धारकाची तरतूद केली आहे ती स्वीकारण्याची आम्हाला गरज आहे. नियमशास्त्र माणसामध्ये काही चांगले उत्पन्न करण्यास असमर्थ होते. प्रेषित पॉल रोमकरासपत्र 7:18 लिहितो, रोमकरासपत्र 7:18 तो म्हणतो, कारण मला ठाऊक आहे की माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहात काही चांगले वसत नाही. हे पवित्र शास्त्रातले वचन आहे आणि ते अचूक आहे. मनुष्य पूर्णपणे नीतिभ्रष्ट आहे. त्याचा अर्थ असा नाही की केवळ रस्त्यावर राहणारा किंवा तुमच्या घरापासून काही अंतरावर राहणारा माणूस जो उघडपणे पापामध्ये जगत आहे, तर त्याचा अर्थ तुम्ही व मीही नीतिभ्रष्ट आहोत. परंतु पवित्र आत्मा जे अशक्य आहे ते शक्य करण्यास समर्थ आहे. जो दुबळा व पापी देह आहे त्याच्यामध्ये पवित्र जीवन निर्माण करण्यास पवित्र आत्मा समर्थ आहे. नियमशास्त्र आम्हाला आमच्या पापी स्वभावापासून मुक्त करू शकत नाही. ते आम्हाला त्यावर विजय देऊ शकत नाही. परंतु नवीन करारामध्ये दिलेला पवित्र आत्मा आम्हाला त्या स्वभावावर विजय मिळवून देऊ शकतो. हे पवित्र आत्म्याचे नवे तत्व आम्हाला देण्यात आले आहे. म्हणून येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमचा नवा जन्म झाल्यानंतर आम्हाला त्याच्या साह्याने ख्रिस्ती जीवन जगणे अगत्याचे आहे. पवित्र आत्मा आम्हाला विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सहाय्य पुरवितो. अशा प्रकारे पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या वचनांवर आधारित असलेला नवा करार देवाने आम्हाला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना दिला आहे. त्याने आमच्याकरिता पवित्र आत्मा दिला आहे आणि आमचे सहाय्य स्वर्गातून पुरविणारा मध्यस्थ म्हणजे येशू ख्रिस्त त्याने आम्हाला दिला आहे. श्रोत्यांनो, या पत्रातून आम्हाला ख्रिस्ती विश्वासाचे अधिक कठीण असे सिद्धांत शिकायला मिळत आहेत आणि आम्हाला ते शिकण्याची गरज आहे. ख्रिस्ती सिद्धांतांविषयी विश्वासाविषयी आम्ही केवळ दूध पिणाऱ्या बालकाप्रमाणे असणे योग्य नाही, तर जडांना पचवू शकणाऱ्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे आम्ही असायला हवे. जे केवळ प्राथमिक शिक्षणातच आनंद मानतात, त्यापुढचे शिक्षण घेऊ इच्छित नाहीत, असे लोक अर्धवट ज्ञानी आहेत आणि आळशी आहेत. त्यांचे अर्धवट ज्ञान धोकादायक आहे आणि त्यांचा आळस साचलेल्या दुर्गंधी येणाऱ्या पाण्यासारखा आहे. परंतु जे जिवंत ख्रिस्ताला अधिकाधिक जवळून ओळखतात, ते जडांना पचवू शकणाऱ्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे आहेत. ख्रिस्ताच्या जिवंत असण्यावर, त्याच्या स्वर्गरोहणावर, त्याच्या तेथल्या मध्यस्थीवर आम्हाला अधिक भर द्यायचा आहे. जेव्हा आम्ही जिवंत ख्रिस्ताचा पदर धरतो, तेव्हाच आम्ही आध्यात्मिक उंची गाठू शकतो. यापेक्षा अधिक उंचीवर आम्ही या जगात जाऊ शकत नाही. जो मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे याजक आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण सध्या शिकत आहोत. आपण लेवीय याजकत्व व मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे असलेले याजकत्व किंवा आरुणाच्या याजकत्वानुसार लेवीय सेवा ही या पृथ्वीवरच्या निवास मंडपात कशी होती ते लक्षात आणले. तो जो निवास मंडप होता तो स्वर्गातील निवास मंडपाचे एक प्रतिरूप होता आणि त्या स्वर्गातील निवास मंडपात आज प्रभू येशू ख्रिस्त सेवा करीत आहे. हा निवास मंडप अधिक चांगल्या उपासनेकरिता आहे. अनेक लोक मोशेच्या निवास मंडपाकडे 10 आज्ञांच्या दृष्टिकोनातून पाहतात, परंतु इब्री लोकास लिहिलेले पत्र नियमशास्त्राकडे त्याचे उपासनास्थळ व याचक यांच्या दृष्टिकोनातून पाहते. बदललेला दृष्टिकोन पापाचा निकाल यावर महत्व देतो, परंतु पापाचा निकाल किंवा पापावर विजय या प्रश्नाचे उत्तर नियमशास्त्राने कधीच दिले नाही. श्रोत्यानो, मी जे सांगत आहे ते तुमच्या लक्षात आले काय? मोशेच्या नियमशास्त्राद्वारे उपासकांना पापावर विजय कधीही मिळाला नाही, परंतु नियमशास्त्राची पूर्णता ज्या याचकाद्वारे ख्रिस्ताद्वारे होते, त्याने मात्र आम्हाला पापक्षालन व पापांवर विजय दिला आहे. इब्री लोकास पत्र 10:4 पत्र लेखक आम्हाला सांगतो, कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करील हे अशक्य आहे. या संदर्भात आपण ज्या पवित्र मंदिरात येशू ख्रिस्त आमचा याजक आज सेवा करीत आहे, त्या पवित्र मंदिराचा अभ्यास करणार आहोत. आपण हा अभ्यास इब्री लोकास पत्र 9 ह्यातून करणार आहोत. तर वाचूया श्रोत्यांनो नववा अध्याय आणि पहिलं वचन. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते. हे जगातले पवित्र स्थान म्हणजे येथे बांधण्यात आलेले पवित्र स्थान. तेथे लोक नेमून दिलेले उपासनाविधी पार पाडत असत. या पवित्र स्थानाची तुलना लेखक स्वर्गातील पवित्र स्थानाशी पुढे करणार आहे. आपण दुसरं वचन वाचूया. कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीप वृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. लक्षात घ्या की हा संदर्भ शलमोनाचे मंदिर किंवा हेरोदाच्या काळातले मंदिर यांचा नाही, तर रानामध्ये मोशेद्वारे परमेश्वराने जो निवास मंडप दिला होता त्याचा हा संदर्भ आहे. हा निवास मंडप हातांनी तयार केलेला होता आणि स्वर्गातील निवास मंडपाच्या नमुन्यावर तो आधारित होता. तरीही त्यापेक्षा तो कितीतरी प्रकारे कनिष्ठ दर्जाचा होता. त्यातील पहिल्या भागाला पवित्र स्थान असे नाव होते आणि त्यामध्ये दिव्याचे झाड किंवा दीपस्तंभ, मेज व समर्पित भाकरी या वस्तू ठेवलेल्या होत्या. त्यानंतरच्या भागाचे आतल्या भागाचे थोडक्यात वर्णन पुढील काही वचनांमध्ये देण्यात आलेले आहे. इब्री लोकास पत्र 9:3-5 आपण आता वाचणार आहोत. 3-5 आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढविलेला कराराचा कोश होता. ह्या कोशात मानना ठेविलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अरुणाची काठी व कराराच्या पाट्याही होते आणि त्याच्यावरचे गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते. ह्याविषयी आता सविस्तर सांगत नाही. याविषयीचे अधिक तपशीलवार वर्णन आपण याआधीच पाहिले आहे. या परमपवित्र स्थानात असलेल्या दयासनावर अर्पणाचे रक्त ठेवल्या जाई, कारण असे म्हटले आहे की रक्त सांडल्याशिवाय पापांची खंडणी भरून दिली जात आहे. या परमपवित्र स्थानात सोन्याचे धुपाटणे किंवा धूपपात्र ठेवण्यात आले होते. तेथे सोन्याची वेदी होती. परमपवित्र स्थान व पवित्र स्थान यांच्यामध्ये तलम कापडाचा कशिदा काम केलेला पडदा होता. जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याने आपले मानवी जीवन दिले, तेव्हा तो पडदा वरपासून खालपर्यंत उभा चिरल्या गेला. याचा प्रतिकात्मक अर्थ असा की देवाकडे जाण्याचा मार्ग सताड उघडा करण्यात आला, कारण येशू ख्रिस्ताने हा मार्ग मोकळा केला. तो पडदा येशू ख्रिस्ताच्या देहाचे प्रतीक होता. त्याने असे म्हटले की माझ्या वाचून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. परमपवित्र स्थान व पवित्र स्थान यांना विभागणारा पडदा विभागला गेला आणि म्हणून आम्ही देवाच्या समक्षतेत थेट जाऊ शकतो. परंतु त्या सोन्याच्या धुपाटण्याचे किंवा वेदीचे काय झाले? ते परमपवित्र स्थानात आणण्यात आले. प्रायश्चिताच्या महान दिवशी अहरोनाने त्या सोन्याच्या धुपाटण्यात धूप व निखारे घातले व ते परमपवित्र स्थानात आणले. तसेच दयासनावर शिंपडण्यासाठी त्याने अर्पणाचे रक्त आणले. वास्तविक त्याने ती धूपाची वेदी आतमध्ये नेली. त्याने वेदीवरून कोळशाचे निखारे असलेले सोन्याचे धुपाटणे घेतले, त्यावर धूप घातला आणि ते त्याने परमपवित्र स्थानात आणले. परंतु ते त्याने नंतर परत बाहेर म्हणजे पवित्र स्थानात आणले. श्रोत्यानो, अहरोनाच्या याजकीय संप्रदायानुसार हा विधी होता. अहरोन हा विधी प्रतिवर्षी एकदा पार पाडत असे. तथापि आमचा एक महायाजक आहे, तो आमचा महान मध्यस्थ आहे आणि तो त्या सोन्याच्या वेदीजवळ आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. त्याच्या प्रार्थना, त्याची मध्यस्थी ऐकल्या जात आहे. श्रोत्यांनो, तुम्ही आणि मी ख्रिस्ताकडे प्रार्थनेच्या द्वारे येतो. पॉल याच अर्थाने रोमकरास पत्र 5:1-2 म्हणतो, तर आपण विश्वासावरून न्यायी ठरवलेले आहो म्हणून आपणास आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून देवाबरोबर शांती आहे. ज्या कृपेत आपण स्थिर राहतो तिच्यात आपला प्रवेश त्याच्याकडून विश्वासाने झाला आहे. इब्रीचा पत्रलेखक कोशातल्या मानण्याचाही उल्लेख करतो. हा मानना येशू ख्रिस्ताच्या सध्याच्या सेवेचे प्रतीक आहे. जे त्याचे आहेत त्यांना तो मानना म्हणजे त्याचे वचन देतो. हे आध्यात्मिक अन्न आहे. तो जीवनाची भाकरी आहे
आणि आम्हाला ही भाकरी पवित्र शास्त्रातून दिल्या जाते. परम पवित्र स्थानात असलेली तिसरी वस्तू म्हणजे अहरोनाची फुललेली काठे. ही काठे येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थानाचे प्रतीक आहे, कारण ती काठी अगदी निर्जीव झाली असता तिच्यामध्ये जीवन निर्माण झाले. कराराचा कोश हे या गोष्टीचे प्रतीक आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये संपूर्ण नियमशास्त्राची परिपूर्ती झाली. इब्रीचा लेखक म्हणतो, याविषयी आता निरनिराळे सांगायचे नाही, म्हणजे त्याला या गोष्टींविषयी अधिक काही सांगायला वेळ नाही, कारण तो या अध्यात याचकत्व आणि उपासना यांच्यावर भर देणार आहे. खरी उपासना काय आहे आणि आम्ही उपासना कशी करावी याविषयी हा अध्याय आहे. नवा अध्याय आणि सहावं वचन पुढे सांगतं, या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याचक धर्मकृत्य करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात. याचक पवित्र स्थानात रोजच जात असत आणि त्यांची ती सेवा कधीही न संपणारी होती. त्या विधीची वारंवारिता आम्हाला हे सांगते की ती सेवा पुरेशी नव्हती. परंतु नंतर आम्ही पाहणार आहोत की येशू ख्रिस्त पवित्र स्थानात एकदा गेला, तेथे केवळ एकदा जाणे त्याच्याकरिता आवश्यक होते. याचक मंदिरात उपासना करण्यासाठी नित्य जात असत, त्यांच्या सेवेचे एकमेव ध्येय तेच होते. एखादा विधी पार पाडणे म्हणजे उपासना नाही श्रोत्यांनो, तर उपासना म्हणजे आम्ही ख्रिस्ताची आराधना करावी असे आम्ही त्याच्या समक्षतेत येणे. उपासना म्हणजे देव ज्या स्तुती आराधनेला पात्र आहे ती त्याला सादर करणे, आणि उपासनेनंतर किंवा भक्तीनंतर सेवेस सुरुवात होते. जर लोक मनापासून ख्रिस्ताची उपासना करतील तर त्यांना त्याच्या सेवेची जबरदस्ती करावी लागणार नाही किंवा त्यांना त्याची सेवा करण्यासाठी भूलवावे लागणार नाही, कारण खरी उपासना सेवेकडे आकर्षित करते. अनेक देवाचे सेवक त्यांच्या सभासदांना मंडळीच्या कार्यक्रमात भाग घेण्याची कळकळीची विनवणी करतात, परंतु त्याने फारसे काही साध्य होत नाही. खरी उपासना लोकांना सेवा करण्यास प्रवृत्त करते. अशी उपासना फक्त येशू ख्रिस्ताच्याद्वारे शक्य आहे. निवास मंडपातील विधी लोकांना कधीही देवाच्या समक्षतेत आणू शकले नाहीत. केवळ महायाजक परम पवित्र स्थानात एकटाच जात असे. आता सातवं वचन पहा काय सांगतं, परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो, तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करीत असतो ते घेतल्याशिवाय जात नाही. हा पत्र लेखक येथे प्रायश्चिताच्या मोठ्या दिवसाचा उल्लेख करीत आहे. या दिवशी प्रमुख याजक इस्रायल देशाच्या वतीने परमपवित्र स्थानात जात असे, आणि हे त्याने केल्यामुळे या देशाचा पुढील वर्षाकरिता स्वीकार केला जात असे. त्याविषयी लेवीचे पुस्तक सोळावाध्याय आणि सोळावं वचन आम्हाला सांगतं. लेवीचे पुस्तक सोळावाध्याय सोळावे वचन, आणि त्याने इस्रायलाच्या संतानांच्या अशुद्धपणामुळे व त्यांचे अपराध म्हणजे त्यांची सर्व पापे यामुळे पवित्र स्थानाकरिता प्रायश्चित करावे. तसेच याच अध्यायाच्या चौतीसाव्या वचनात सांगितलेले आहे, आणि वर्षातून एकदा इस्रायलाच्या संतानाकरिता त्यांच्या सर्व पापांमुळे प्रायश्चित करायला हा तुम्हाला सर्व काळचा नियम असावा. श्रोत्यांनो, अशा प्रकारे प्रमुख याचकाला स्वतःच्या व लोकांच्या चुकांकरिता प्रायश्चित करण्यासाठी वर्षातून फक्त एकदाच परम पवित्र स्थानी जाण्याची परवानगी होती. तसेच प्रायश्चित केल्यानंतर त्याला तेथे थांबण्याचीही परवानगी नव्हती, त्याला तेथून बाहेर पडावे लागे. आणि हा याचक परम पवित्र स्थानात जाई तेव्हा त्याच्या एका पायात साखळी बांधलेली असे किंवा रश्शी बांधलेली असे. त्याच्याकडून जर काही चूक झालेली असल्यास आणि त्यामुळे त्याला देवाने पवित्र स्थानातच ठार केले असल्यास त्याचा मृतदेह तेथून बाहेर ओढून काढण्यासाठी ह्या साखळीचा किंवा रशीचा उपयोग होईल, आणि त्याच्या जागी नवीन प्रमुख याचकाची नेमणूक केल्या जाईल. श्रोत्यानो, यहुदी लोकांसाठी त्यांच्या मधूनच निवडलेल्या याचकाच्या मर्यादा अशा प्रकारच्या होत्या, परंतु आता ख्रिस्त येशूमध्ये फक्त यहुदी लोकांसाठीच केवळ नाही तर जे सर्व ख्रिस्त येशूद्वारे देवाकडे जातात त्यांच्यासाठी मध्यस्थ दिलेला आहे. आणि हा मध्यस्थ किंवा याचक आपल्या प्रायश्चितानंतर वधस्तंभावरील मरणानंतर आपल्या स्वर्गरोहणानंतर परमपवित्र स्थानात आतमध्ये गेला आहे. तो परात्पर देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये आहे व तेथे तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मध्यस्थी करीत आहे. काय तुम्ही ह्या मध्यस्थाला ओळखता? जर नाही तर आपणाजवळ संधी आहे. इब्रिलोकास पत्र 7 अध्याय आणि 25व्या वचनात आपण वाचले, आणि यामुळे जे त्याच्याद्वारे देवाजवळ जातात त्यांना तो पूर्णपणे तारायला समर्थ आहे, कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला सर्वदा जिवंत राहतो. श्रोत्यांनो, असा हा सर्वदा जिवंत राहणारा मध्यस्थ एकमेव आहे. असा इतर कोणताही मनुष्य आतापर्यंत या जगात येऊन गेला नाही व येणारही नाही जो मानवासाठी परिपूर्ण मध्यस्थी करू शकेल. येशू ख्रिस्त पूर्ण मानव असल्याने त्याला आमचा दुबळेपणा समजू शकतो. त्याने मानवी जीवन अनुभवले असल्याने तो आमच्या भावना व आमचे दुःखे फार चांगल्या रीतीने समजू शकतो. येशू ख्रिस्ताची मध्यस्थी तुमच्या व माझ्या जीवनाकरिता एक वास्तवता होणे अगत्याचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आम्हाला त्याच्यासाठी वेळ काढणे जमत नाही. अनेकदा तो आमचा मध्यस्थ आहे याची जाणीवही आम्ही विसरून जातो. कठीण प्रसंगी आम्ही पार गोंधळून जातो. आम्हाला वाटतं की अशा कठीण प्रसंगातून आमची सुटका करणारे कोणी नाही. परंतु श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आमची मदत करण्याकरिता, आमचा मध्यस्थ होण्याकरिता तयार आहे. योबाचे पुस्तक 19 अध्याय आणि 25व्या वचनात तो म्हणतो, मी तर जाणतो की माझा खंडणारा जिवंत आहे आणि शेवटी तो पृथ्वीवर उभा राहील. प्रिय श्रोत्यांनो, येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीची स्वतःच्या देहाची खंडणी मोजून पापांपासून सुटका केली. जे स्वर्गीय वतन आम्ही आमच्या पापामुळे गमावले होते ते त्याने आम्हाला परत मिळवून दिले. असा हा आमचा मध्यस्थ आहे. इब्रिलोकास पत्र 9 अध्याय आणि 24व्या वचनात पत्रलेखक लिहितो, कारण हातांनी केलेली पवित्र स्थाने जी खऱ्या गोष्टींची रूपके आहेत त्यात ख्रिस्त गेला नाही तर तो आकाशात गेला, यासाठी की त्याने आता आम्हासाठी देवासमोर उभे राहावे. श्रोत्यानो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकाची वाट पाहत आहे. हे आमंत्रण आपणातील प्रत्येकासाठी आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि त्याच्याद्वारे तारण प्राप्त करून घ्या, पापांची क्षमा प्राप्त करून घ्या आणि शांती, आनंद, अनंतकालचं जीवन जे तुमच्याकरिता ठेवलेलं आहे ते प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
उपासना कार्यक्रमात आपल्याशी देवाच्या वचनातून बोलत होत्या श्रीमती रोशना पीटर. हा कार्यक्रम ऐकून आपल्या मनात काही प्रश्न उपस्थित होत असतील किंवा काही शंका असतील किंवा देवाच्या वचनाविषयी अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला पत्राद्वारे अवश्य कळवा. पत्ता असा आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा आहे का? marathittb@radio882.com.
बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.